एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो। नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये उतार चढाव हे नेहमी येत असतात. कधी कधी आम्ही आनंदाचा अनुभव घेतो, कधी कधी आम्ही दुःखाच्या प्रसंगातून देखील जात असतो. हे एक स्वाभाविक आहे, कारण की हे एक जीवन आहे. यामध्ये एकसारखी पातळी नसतील, यामध्ये चढाव उतार असतात, कमी आणि जास्त असतात. कधी सुखद अनुभव येतो, कधी दुःखद अनुभव येतो, परंतु या सर्वांनी मिळूनच एक जीवन तयार होते. हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी की ज्याविषयी आम्ही खबरदारगी खूप बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? काय परमेश्वराची योजना आपल्यासाठी असते? त्याची योजना आहे तर ती कुठल्या स्वरूपात आहे? आम्हाला वर काढण्याच्या साठी, आम्ही जे दरीमध्ये खोलवर रुतलेले आहोत, जे आम्ही आमच्या पापाच्या समस्यामध्ये गुरफटून गेलेले आहोत, अशा सर्वांना तो मायेची हाक देतो आणि आम्हा प्रत्येकांना त्याच्याजवळ बोलावतो. असंच एका तरुणाला बोलावलेलं आहे. तो तरुण कोण आहे? त्याचा उपयोग परमेश्वराने त्याच्या सेवा कार्यासाठी कसा करून घेतला आणि आमच्यासाठी काय उदाहरण दिलेले आहे, या सर्वांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे उत्पत्ती याचा 41वा अध्याय 1-44 वचन. आणि आजचा संदेश आहे तुरुंगातून राजवाड्यापर्यंत. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. आम्ही योसेफाला शेवटचे पाहिले तेव्हा तो इजिप्शियन तुरुंगात शिक्षा भोगत होता. तो तुरुंगात होता पण त्याने कोणतेही कायदे मोडले नव्हते. तो तुरुंगात होता कारण त्याने योग्य गोष्ट केली होती आणि त्याच्या आयुष्यात देवाचा सन्मान केला होता. तो तुरुंगात होता कारण त्याने एका दुष्ट स्त्रीची प्रगती नाकारली होती. जेव्हा आम्ही योसेफाला शेवटचे पाहिले होते तेव्हा तो कठीण परिस्थितीत होता, पण तरीही तो विश्वासूपणे परमेश्वराची सेवा करत होता. तो एक असा मनुष्य होता ज्याला त्याचे प्राधान्य क्रमाने होते. योसेफ कोठेही होता तो विश्वासू असल्याचे मानले जाऊ शकते. आम्ही योसेफाला शेवटचे पाहिले तेव्हा तो बाहेरून भेटीची वाहत पाहत होता. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 9-13 वचन मध्ये योसेफाला फारोच्या मुख्य बटलर, ज्याला आपण प्यालेदार म्हणतो, स्वप्नात रस होता. जेव्हा योसेफने प्यालेदाराला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला तेव्हा त्याने तुरुंगातून सुटका करण्यासाठी प्यालेदारची मदत मागितली. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 14-15 वचन. परंतु जेव्हा त्या प्यालेदाराची सुटका झाली तेव्हा तो योसेफ बद्दल सर्व काही विसरला. आजच्या मजकुरात योसेफची तुरुंगातून सुटका करून राजवाड्यात बढती केल्याचे आपण पाहणार आहोत. या माणसाच्या आयुष्यात काम करताना देवाचा न दिसणारा हात आपण पाहणार आहोत. परमेश्वराने योसेफासाठी जे केले ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो करू शकतो हे देखील आपण पाहणार आहोत. आपण कोठे आहोत हे त्याला माहिती आहे आणि त्याच्या काळात आपल्याला आपल्या तुरुंगातून कसे आणायचे आणि राजवाड्यात कसे ठेवायचे हे त्याला माहिती आहे. चला पुन्हा एकदा योसेफ मध्ये सामील होऊया आणि देवाने योसेफाला तुरुंगातून राजवाड्यात नेण्यासाठी वापरलेल्या परिस्थितीकडे लक्ष देऊया. योसेफच्या जीवनाकडे पाहणाऱ्या कोणत्याही असे दिसून आले की प्रभू त्याच्याबद्दल सर्व काही विसरला आहे. शेवटी तो परमेश्वराचा एक विश्वासू सेवक होता, परंतु तो तुरुंगात होता, एका गुन्ह्यासाठी वेळ घालवत होता. वचन दिले नव्हते, देवाने त्याला सोडून दिल्यासारखे दिसते. देव त्याचे चिरंतन उद्देश पूर्ण करण्यासाठी पडद्यामागे काम करत होता. देवाने योसेफची तुरुंगातून सुटका घडून आणण्यासाठी या 3 घटकांना आश्चर्यकारक वर्णांचा वापर केलेला आहे आणि तो म्हणजे विलंब. पहिला आहे, आम्हाला सांगण्यात आले आहे की योसेफने त्या तुरुंगात पूर्ण 2 वर्ष प्रतीक्षा केली. प्यालेदाराची सुटका झाल्यानंतर ते झालेत. त्या घटनापूर्वी तो किती काळ होता हे आम्हाला सांगितले जात नाही. योसेफाला सहनशीलता आणि अवलंबित्व शिकवण्यासाठी देवाने तुरुंगातील दीर्घ पिसण्याची वर्षे वापरली. देवाने योसेफाला एका वेटिंग रूम मध्ये ठेवले आणि अत्यंत महत्वाचे मौल्यवान धडे शिकले जाईपर्यंत त्याला तेथे सोडले. देवाने योसेफावर प्रभू वाट पाहण्यास आणि परिस्थिती जवळ असतानाही परमेश्वर विश्वास ठेवण्यास शिकविले. आणि त्यानंतरचा संदर्भ आम्हाला लक्षात येतो की योसेफाची स्वप्ने. या स्वप्नांमुळे फारोला खूप काळजी वाटली. श्लोक 8 आपल्याला सांगते की तो त्रास होता. या शब्दाची कल्पना आहे विचलित किंवा खूप व्यथित. त्याने आपल्या ज्ञानी माणसांना बोलावले. हे असे लोक होते ज्यांना इजिप्शियन देवतांशी संवाद साधता येईल आणि फारो बरोबर त्या देवतांचा सल्ला सांगण्यात येईल. पण त्यांना स्वप्नांचा अर्थ लावता आला नाही. असे दिसून येईल की देवाने त्यांची मने बंद केली आहे आणि त्या सर्वांना या प्रकारात रिक्त ठेवण्यास प्रवृत्त केले आहे. मला खात्री आहे की या लोकांनी त्यांच्या कथाकथित देवकडून कधीही ऐकले नाही. पण मला खात्री आहे की भूतकाळात त्यांनी कदाचित अंदाज बांधला असेल. यावेळी मात्र ते फारोसमोर गप्प बसले. त्या दिवसात सल्ल्याशिवाय सल्लागार बनणे ही एक धोकादायक गोष्ट होती. दानियलाचे पुस्तक याचा 2:1-13. पुन्हा योसेफच्या जीवनातील हे प्रभूचे दैवी कार्य आहे. योसेफाला म्हणजेच काय की देवाने फारोला स्वप्न पाठवले आणि त्याने फारोच्या सर्व सल्लागारांना रिकामे मन पाठविले. देव त्याची चिरंतन योजना आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी पडद्यामागे काम करत होता. हा आशीर्वाद नाही का? फारो आणि त्याच्या माणसांना असे वाटले की इजिप्तमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे नियंत्रण आहे. खरे म्हणजे देव सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवत होता, अगदी राजाच्या हृदयावर सुद्धा. आजचा हा उतारा आपल्याला आशा देईल. मी तुम्हाला का सांगतो ते, आमचा देव सर्व गोष्टींवर सार्वभौम आहे. यशाचे पुस्तक याचा 46:10-11 आहे. आणि त्यानंतर राजे परमेश्वराच्या इच्छेनुसार राज्य करतात. दानियल याचा 2:21 आणि 1 शमूएल 2:7. आपण हा विचार सोडण्यापूर्वी आपल्या स्वप्नाबद्दल मी आधीच संदेशात नमूद केलेल्या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आपल्या काळात देव स्वप्नाद्वारे बोलत नाही. योसेफच्या काळात त्याच्याकडे बायबल नव्हते, त्याच्याकडे पूर्ण नव्हते. देवाच्या वचनाचे प्रकटीकरण आम्ही करतो. आमच्या काळात देव त्याच्या शब्दाद्वारे एकटा बोलतो. बायबल अनेक प्रकारचे स्वप्ने आणि दृष्टांतापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रथम, बायबल अनेक विषयावर बोलते. स्वप्ने त्याच्या फोकसमध्ये अधिक मर्यादित आहेत. दुसरा आहे, बायबल अधिक विश्वासार्ह आहे. कोणीही ते वाचू शकतो. स्वप्न फक्त स्वप्न पाहणाऱ्यालाच माहिती असतात. तिसरं म्हणजे बायबलला पूर्ण अधिकार आहे. स्वप्नांना काहीही अर्थ नाही. चौथं, बायबल निश्चित आणि निश्चित आहे. स्वप्ने कालांतराने मिटतात. रात्रीच्या स्वप्नावर आणि दृष्टांतावर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी वाचा, अभ्यास करा आणि देवाच्या जगावर आपले जीवन तयार करा. मुख्य प्यालेदार शेवटी त्याच्या मनातून जाळे हलवतो आणि त्याला योसेफची आठवण येते. तो फारोला कथा सांगतो आणि योसेफाला तुरुंगातून सोडवले जाते आणि राजवाड्यात आणले जाते. या घटनाक्रमात देवाचा हात दिसतो. योसेफाला फारोकडे आणले जाते तेव्हा फारोला निराशेच्या ठिकाणी आणले जाते. इतर कोणत्याही दिवशी या बलाढ्य शासकाने कैद्यांना जे सांगायचे होते ते ऐकले नसते. त्या दिवशी त्याला पर्याय नव्हता. तो उत्तरासाठी हताश होता आणि तो ज्याला देऊ शकेल त्याचे ऐकण्यास तो तयार होता. आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपला देव दुसऱ्या वेळेनुसार त्याचे विश्व चालवतो. प्रत्येक अणूच्या लहान भागाच्या कक्षेपासून ते आकाशगंगांच्या अचूक हालचालीपर्यंत देवाकडे सर्व काही वेळापत्रकानुसार आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी घडवले पाहायचे असते तेव्हा आपल्याला ते आता हवे असते. आपण शिकले पाहिजे की देव घटनांचा आदेश देतो आणि त्या घटनांची वेळ, जेणेकरून सर्व जीवन त्याच्या परिपूर्ण वेळकानुसार पत्रकानुसार चालते. वादळात येशू शिष्यांकडे कधी आला? लाजरसच्या थडग्यावर येशू कधी दिसला? येशू याईराच्या घरी कधी आला? येशू नाईन या छोट्या गावातून कधी गेलात? येशू याकोबाच्या विहिरीवर कधी विश्रांती घेतलीत? येशू कॅल्वरीवर कधी गेलात? येशू मेलेल्यातून कधी उठला? येशू तुमच्याकडे कधी आला आणि तुमचा जीव वाचवला? येशू तुमचा डोंगर कधी हलवेल? तुमची गरज पूर्ण करेल, तुमची तुरुंगातून सुटका करेल इत्यादी अगदी वेळेवर, तो लवकर होणार नाही आणि त्याला एक सेकंदही उशीर लागणार नाही हे सत्य माझ्या हृदयात आशीर्वाद देते. योसेफ आणि फारो, योसेफ फारो बरोबर अथवा फारो समोर उभा राहतो आणि राजा त्याची कोंडी समजून सांगत असताना ऐकतो स्वप्ने, आणि जेव्हा तो ऐकतो तर तेव्हा त्याला अर्थ सांगायला तो बजावतो. पण ते करण्याआधी योसेफ खरी नम्रता दाखवतो आणि फारोला परमेश्वराकडे दाखवतो. या सर्व गोष्टीनंतरही योसेफ कडू नाही, परंतु तो प्रभूला गौरव आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सक्रियपणे मार्ग शोधत आहे. गुलाम म्हणून आणि कैदी म्हणून या नात्याने त्याला जो विलंब आणि समस्यांना तोंड द्यावे लागले त्याबद्दल योसेफ नाराज नाही. त्याला कामात देवाचा हात लगेच दिसतो आणि तो त्या संधीचा वापर करून प्रभूची महिमा करतो. योसेफासाठी सर्व काही परमेश्वराबद्दल आहे. योसेफाच्या मनात योसेफांमध्ये काही फरक पडलेला नाही, त्याच्या लढायात काही फरक पडत नाही, योसेफालाही आणि फारोलाही काही फरक पडत नाही. सर्व महत्वाचे म्हणजे परमेश्वर आणि त्याचा गौरव. जेव्हा जीवन गुंतागुंतीचे बनते आणि ते अनेकदा घडते, जेव्हा असे दिसते की देव आपल्याला वाटेल त्याप्रमाणे हलवत नाही अथवा हालचाल करत नाही, आणि ते अनेकदा दिसते आणि अनेकदा तो करतो, त्याच्यावर राग येणे सोपे आहे. जर आपण हे सत्य समजू शकलो तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला आदेश देतो. स्तोत्रसहिता याचा 37वा अध्याय आणि 23वं वचन, तो आपला दृष्टिकोन बदलेल जर आपण ते सत्य समजू शकलो की आपण जेथे आहोत तेथे आहोत, कारण त्याने आपल्याला त्याच्या स्वतःच्या हेतूसाठी तेथे ठेवले आहे. तर तो आपला विश्वास त्याच्यावर केंद्रित करेल. तो त्याच्या गौरवासाठी आणि आपल्या भल्यासाठी जीवनातील प्रत्येक तपशील तयार करत आहे हे सत्य आपण कधीही पकडू शकलो तर. रोमकलास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28वं वचन, आणि दुसरे करिंथ याचा 4वा अध्याय 17-18 वचन, आणि हेच त्याला योसेफाच्या माध्यमातून आम्हा प्रत्येकांना सांगायचे होते, आणि त्यासाठी त्याने योसेफाचा वापर केला. मग योसेफाची पदोन्नती कशी काय झाली? फारोला योसेफाची योजना आवडली आणि त्याने ते ठरवले की ती योजना चालवण्यासाठी योसेफासारखा हुशार दुसरा माणूस त्याला कधीही सापडणार नाही. क्षणार्धात योसेफ गुलाम आणि कैदी म्हणून फारोनंतर दुसऱ्या क्रमांकावर गेला. पोटीफराच्या तुरुंगात काही कैदी असल्यापासून ते थेट राष्ट्रावर राज्य करण्यापर्यंत त्याची बढती झाली. त्याला गव्हर्नर असं नमूद करण्यात आलेलं होतं. हे पद देण्यात आले आहे. या पदावर त्याला राजाचे सर्व अधिकार आणि अधिकारी होते. राजाच्या अनुपस्थितीत वजीर या नात्याने तो काम करत असेल. देवाशिवाय कोणीही त्यासारखे आश्चर्यकारक काहीतरी साध्य करू शकत नाही. फारोने योसेफवर परमेश्वराचा हात ओळखला आणि जे घडले त्याबद्दल देवाला गौरव दिला. योसेफाला देवाने नवीन शक्ती दिलेली होती. योसेफाला नवीन संपत्ती दिलेली आहे. योसेफाला जेव्हा फारोने योसेफाची बढती दिली तेव्हा त्याने त्याच्या नवीन पदासोबत जाण्यासाठी काही नवीन संपत्ती दिली. एक अंगठी, ही अंगठी फारोची सिगमेंट रिंग होती. हे स्वतः फारो म्हणून काम करण्याच्या योसेफाच्या अधिकाराचे प्रतीक होते. त्याला राज्याच्या नावावर सही करण्याचा अधिकार होता. त्यानंतर त्याला एक जागा दिला. योसेफाने त्याला त्याच्या वडिलांनी दिलेला जागा हरवला होता. तो जागा म्हणाला की तो कुटुंबाचा प्रमुख होता. योसेफाकडे जो जागा होता तो थोड्या काळासाठी होता आणि मग त्यानंतर तो मिसेस पोटीफर इथून पळत जात असताना त्याचा जगा त्या ठिकाणी हरवला होता. त्या जगाने त्याला गुलाम म्हणून ओळखले. तो जगा फक्त थोड्या काळासाठी त्याच्या ताब्यात होता. आता त्याला महागड्या इजिप्शियन तागापासून बनवलेला नवीन जगा दिला जातो. या जगाने त्याला जमिनीचा शासक म्हणून ओळखले जाते आणि योसेफने हा जगा 80 वर्ष परिधान केलेला होता. सोन्याची साखळी, या साखळीने त्याला पाहिलेल्या प्रत्येकाला सांगितले जाते की योसेफ हा आदरणीय आणि आदरणीय माणूस होता. तो गेल्यावर सर्वांनी त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचे. योसेफाला ह्या गोष्टी देताना प्रभूने योसेफाला पूर्वी दिलेल्या स्वप्नांची अक्षरशः पूर्तता केलेली होती. उत्पत्ती याचा 37वा अध्याय 5-11 वचन. आणि म्हणूनच जेव्हा आपण पाहतो की तुरुंगापासून ते राजवाड्यापर्यंत हा कसा काय पोहोचला। आज आपण या उत्तरातून काय काढून घेणार आहोत। येथे अनेक धडे आहेत, परंतु काही आस्तिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे। देव सर्व जीवनाच्या नियंत्रणात आहे। तुम्ही त्याची क्रिया पाहू शकत नसतानाही तो तुमच्या जीवनात कार्यरत असतो। त्याच्या काळात तुमची सुटका करण्याची आणि तुमची जाहिरात करण्याची त्याची योजना आहे। जीवनातील सर्व परिस्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये तुमचे प्राथमिक कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या जीवनात त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धीराने वाट पाहत असतानाही त्याचे गौरव करण्याचे मार्ग शोधणे। हा संदेश तुम्हाला कोठे सापडतो? तुम्हाला काही दैवी हस्तक्षेपाची गरज आहे का? यासाठी तुम्हाला शोधायला जावे लागेल? नाही, ते तुम्हामध्ये आहे। जो तुमच्यासाठी कोणत्याही स्तरावर बोलत असतो, तर तुम्ही आजच त्याच्याकडे या आणि तुम्हाला आवश्यक असलेली मदत मिळवा। आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत। आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, ज्या प्रकारे तू योसेफाला उचललेला आहे, ज्या प्रकारे त्याचं जीवन परिवर्तित केलेलं आहे, ज्या प्रकारे तू त्याला अंधारातून प्रकाशामध्ये आणलेलं आहे, ज्या प्रकारे तू त्याला अगदी खालच्या थरातून उचलून अधिपतींच्या ठिकाणी बसवलेलं आहे, आणि म्हणून हन्ना म्हणतीत की तू मनुष्याला धुळीतून उठवितो आणि अधिपतींच्या ठिकाणी बसवितो। याचं अक्षरशः जिवंत उदाहरण आम्ही योसेफाद्वारे बघितलेलं आहे। आणि परमेश्वर पित्या, ह्या सर्व जीवित क्रमामध्ये तू त्याचा सूत्रधार होता। पडद्या मागे राहून परमेश्वर पित्या तू त्याची काळजी वाहलीत, तशीच आमची देखील वाहा। आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात तू स्थिर आणि गंभीर असं बनव। पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक। आमेन।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.